प्रकरण 27, जीव प्रत्यय जगदीश्वर। एकूण विश्वाकडे जर निरीक्षणपूर्वक पाहिलं तर तीन प्रकारचा प्रत्यय येतो। एकतर आपण स्वतः आपण म्हणून काहीतरी असल्याची प्रत्येकाला जाणीव असतेच। मी म्हणजे नेमका काय हे कदाचित सांगता येणार नाही, पण आहे हे खरं, जसा मी तसंच माझ्यासारखे असणारे इतर म्हणजे मानवजात अर्थात जीवमात्र। दुसरे जीवमात्राचे अस्तित्व ज्यात सामावलेले आहे ते विश्व किंवा जगत, आणि तिसरं जीव आणि जगत या दोन्हींचा निर्माता तथा नियंता जगदीश्वर। घराच्या तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी असते, ती पक्की आणि घट्ट बसवलेली असते, त्याचप्रमाणे ती कायम पाण्याने भरलेली असते। टाकीतील पाणी कमी होताच ती भरली जावी अशी स्वयंचलित व्यवस्थाही केलेली असते। त्याच टाकीतील पाणी आधी दुसऱ्या मजल्यावर आणि नंतर पहिल्या मजल्यावर आपापत यावे अशी रचना आधुनिक घरातून केलेली असते। जणू तशाच प्रकारची स्वयंचलित यंत्ररचना ईश्वरानी केलेली दिसून येते। जगदीश्वर हा पाण्याच्या टाकीसारखा आहे, स्वयंभू, घट्ट, स्थिर आणि स्वयंचलित। त्याला कुणाचाही आधार नको, तोच स्वतः परिपूर्ण आणि सकलाधार आहे, बलवंत आहे, तेजोनिधी असा स्वयंमेव भास्कर आहे। टाकीचं पाणी प्रथम तिसऱ्या मजल्याला मिळतं, त्याप्रमाणे ईश्वरी तत्व म्हणून विद्यमान असलेली पंचमहाभूत त्यात ते प्रथम मिसळतं। जगदीश्वरापासून निर्माण झालेलं पहिलं प्रगट तत्व म्हणजे आकाश। आकाशातून वायू निर्माण झाला। जगदीश्वर जसा तत्वरूपाने आकाशात शिरला तसा तो आकाश माध्यमातून वायूत शिरला, म्हणजे ईश्वरासह आकाशात एकच एक तत्व आहे, तर वायू दोन आहेत, एक वायू आणि दुसरा आकाश। वायूतून तेज निर्माण झालं, तेज तीन तत्वांनी युक्त झालं, नंतर चौथ्या तत्वाचं पाणी आणि पाच तत्वे मिळून पृथ्वी अर्थात जगत। प्रत्येक तत्वात जगदीश्वर हा आहेच आणि पाचही तत्वे मिळून जगतातही तोच भरलेला आहे। वरच्याच टाकीचं पाणी दुसऱ्या मजल्यावर यावं त्याप्रमाणे आता तेच पाणी पहिल्या मजल्यावर येतं, त्याप्रमाणे जगदीश्वर अंश मात्रांनी प्रत्येक जीवाचे ठिकाणी अवतरलेला असतो। प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा प्राणरूपाने ईश्वरच प्रथम जीवानी धारण केलेल्या देहात प्रवेश करीत असतो। तो सुद्धा दोन प्रकारे प्रवेश करीत असतो, एकतर पंचमहाभूतापासून देह तयार झालेला असल्यामुळे, आणि पंचमहाभूते ही जगदीश्वराची प्रगट तत्व असल्यामुळे त्यामार्फत, आणि दुसरं स्वयंभू प्राण म्हणूनच। प्राण हा स्वयंचलित असतो, तो कशापासूनही निर्माण होत नाही आणि कशाचाही त्याला आधार लागत नाही, उलट तोच देहाचा आधार म्हणून वर्तत असतो। स्वतःपासून सुरुवात केली तर जीव, जगत आणि जगदीश्वर असा हा पसारा आहे। त्यातील जीव हा तुलनेने अगदीच लहान आहे, अगदी अणुवत। जगदीश्वर मात्र तुलनेने खूपच मोठा, विराट आहे। जास्तीत जास्त मोठेपणाची कल्पना करायची म्हटलं तर जगत असंच आपण कल्पू, परंतु हे विशाल जगत ज्यांनी निर्माण केलं तो केवढा महान असेल बरे। त्यातही दिंगमूड करणारा भाग असा की अणुवत असलेल्या जीवामध्ये देखील जगत व्यापून असलेला जगदीश्वर विद्यमान आहे। तो सुद्धा जगत निर्मिती करता आवश्यक असलेल्या सामर्थ्यासह। याचाच अर्थ असा नाही का की अणुवत जरी असला तरी जीवामध्येच जगत आणि जगदीश्वर हे दोन्हीही सामावलेले असतात, जसे बीजात वृक्ष आणि त्याचा विस्तार सामावलेला असतो। जीवानी आपलं हे जीवपण अवश्य समजून घ्यावं, म्हणजे तो स्वतःला दुबळा, परावलंबी, दुःखी असं कधीच समजणार नाही। उलट त्याला आत्मप्रत्यय येऊन स्वतःचं खरं स्वरूप समजून येईल आणि जीव तथा जगदीश्वर जगतासह एकच अशी अस्मिता जीवात जागृत होईल, नाही का? सोहम हंसहा.